स्वाध्याय 15:7 ऐकूया आणि वाचूया.
श्रीकांत मुंबईत टॅक्सी चालवतो. त्याला मराठी भाषा चांगली बोलता येत नाही, म्हणून अनेकदा त्याला प्रवाशांसोबत बोलताना अडचण होते. त्यांच्याशी तो हळूहळू बोलतो, भरभर त्याला बोलता येतच नाही. तो इतर टॅक्सी चालकांशी मराठीत बोलायचा भरपूर प्रयत्न करतो. त्याला हे माहितीये की मराठी सोपी भाषा नाहीये आणि ती पटकन बोलता येणार नाही, पण त्याला विश्वास आहे की एकदा का मराठी भाषा बोलता आली की तो एकदम चांगलं बोलेल.